चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस थकबाकी देण्यासाठी होणाऱ्या साखर लिलावातील अटींमध्ये शिथिलता द्यावी। इकबालपूर साखर कारखान्याच्या साखर लिलाव प्रक्रियेतील अटी शिथिल करण्याचा आग्रह ऊस आयुक्तांनी तहसीलदार यांच्याकडे केला आहे। ते म्हणाले, या अटी शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो। यावर तहसीलदारांनी शासनाकडून अनुमती घेऊन अटीमध्ये शिथिलता येण्यासाठी प्रयत्न करण्याचा विश्वास दिला। ऊस आयुक्त ललित मोहन रयाल यांच्याद्वारे इकबालपूर साखर कारखान्याला प्रमाणपत्र गेल्यानंतर साखर लिलावाची योजना बनवण्यात आली होती। 3 सप्टेंबरला साखरेचा लिलाव करून शेतकऱ्यांची देणी भागवायला हवी होती, पण ज्यावेळी साखर खरेदी करण्यासाठी कारखान्यात गेलेल्या व्यापाऱ्यांनी जेव्हा लिलावाचे नियम पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं। त्यांनी लिलावातील अटी पाहून साखर खरेदी केली नाही। यामुळं कारखान्याशी संबंधित ऊस शेतकऱ्यांची थकबाकी मिळण्याची आशाही धूसर झाली। शेतकऱ्यांची आर्थिक अडचण पाहून ऊस सहाय्यक आयुक्त शैलेंद्र सिंह यांनी भगवानपूरचे तहसीलदार सुशीला कोठियाल यांच्याकडे अटी शिथिल कराव्यात असा आग्रह केला आहे। ऊस शेतकऱ्यांची थकबाकी देण्यासाठी साखर लिलावातील अटी शिथिल करून या प्रक्रियेत सहकार्य करावं अशी मागणी शैलेंद्र सिंह यांनी केली आहे। याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून या अटीत शिथिलता आणण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन तहसीलदार यांनी दिलं असल्याचं शैलेंद्र सिंह यांनी सांगितलं। जर या लिलाव प्रक्रियेतील अटी शिथिल झाल्या तर साखरेचा लिलाव करून शेतकऱ्यांची देणी भागवली जातील असं ऊस सहाय्यक आयुक्तांनी सांगितलं।